नोंद आहे कंटकचर्मी, अर्थात इकायनोडर्माटा. फक्त समुद्रात राहणाऱ्या आणि बहुतांश कठीण आणि काटेरी कंटक त्वचा असणाऱ्या अपृष्ठवंशीय प्राण्यांचा संघ. या संघाला इकायनोडर्माटा असे नाव आहे. या संघात तारामीन, समुद्रनलिनी, सागरी काकडी, समुद्री अर्चिन इत्यादी प्राणी येतात. कॅम्ब्रियन काळापासून म्हणजे सुमारे 57 कोटी वर्षांपासून हे प्राणी अस्तित्वात आहेत. प्राचीन काळी ग्रीक तसेच रोमन लोक औषधासाठी तसेच अन्न म्हणून या प्राण्यांचा वापर करीत असत. कंटकचर्मी प्राण्यांच्या शरीर रचनेची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे त्यांची अरीय सममित रचना आणि मध्य शरीराला जोडलेल्या 5 किंवा त्या पटीने असलेल्या भुजा. शरीर 5 समान भागात विभागलेले असून मध्यभागी तोंड असते. शरीरभर मज्जातंतूंचे जाळे असते पण मेंदू नसतो. ज्ञानेंद्रिये प्रगत आणि गुंतागुंतीची नसतात. रक्ताभिसरण संस्था खुली असते. यात हृदयाचा समावेश नसतो. शरीरात समुद्राच्या पाण्यासारख्या द्रवाने भरलेल्या नलिकांची जलभिसरण संस्था असते. या नलिका नलिकापादांना जोडलेल्या असतात. नलिकापादांचे कार्य जलस्थित दाबावर आधारलेले असते. या पादांचा उपयोग अन्नग्रहण तसेच वायूंच्या विनिमयासाठी केला जातो. शरीराच्या तुटलेल्या अवयवांचे पुनर्निर्माण हे प्राणी करू शकतात. कंटकचर्मी प्राणी भिन्नलिंगी असतात. त्यांच्या अंडांचे फलन शरीराबाहेर होते. फलित अंडापासून डिंभ तयार होतात आणि पाण्यात मोकळेपणे पोहतात. द्विपार्श्व सममित शरीरे म्हणजे दोन्ही बाजू सारख्या अशा असलेले डिंभ समुद्राच्या तळाशी जातात आणि तेथे त्यांचे अरीय शरीराच्या प्रौढात रूपांतर होते. काही जातींचे कंटकचर्मी अलैंगिक प्रजनन करू शकतात. कंटकचर्मी संघात 21 वर्ग असून हे वर्गीकरण शरीरातील सांगाड्याच्या रचनेवर आधारलेले आहे. यातील सुमारे 16 वर्ग आणि त्यामधील 13,000 जाती विलुप्त झाल्या असून आज केवळ 5 वर्ग आणि त्यामधील 3,000 जाती अस्तित्वात आहेत. हे 5 वर्ग खालील प्रमाणे आहेत. क्रिनॉइडिया वर्ग सुमारे 600 जाती, उदाहरणार्थ समुद्रनलिनी, पिच्छतारा इत्यादी. हे प्राणी तात्पुरते किंवा कायम स्वरूपात समुद्र तळावर जखडलेले असतात. यांचे मुख वरच्या दिशेला असते. भुजांचा आकार नेच्यासारखा असतो. या वर्गातील प्राणी पाण्यात तरंगणाऱ्या जीवकणांवर उपजीविका करतात. विलुप्त झालेल्या एका जातीच्या समुद्र नलिनीची लांबी सुमारे 20 मीटर होती. ॲस्टरॉइड या वर्ग सुमारे 1600 जाती आहेत. उदाहरणार्थ तारामीन म्हणजे स्टारफिश. यांच्या मध्य शरीराला 5 भुजा जोडलेल्या असतात. काही जातींमध्ये भुजांची संख्या 5 पटीत 50 सुद्धा आढळते. या भुजा मध्य शरीराजवळ रुंद तर टोकाशी निमुळत्या होत जातात. मुख मध्य शरीरावर खालच्या दिशेने असते. तारामीन मांसाहारी असून मृदुकाय प्राणी विशेषे करून शिंपले हे त्यांचे भक्ष्य असते. ऑफियुरॉइड या वर्ग सुमारे 2000 जाती, उदाहरणार्थ भंगूर तारा. यांच्या शरीराचा मध्यभाग लहान असतो तर भुजा अरुंद आणि लवचिक असतात. मुख मध्य शरीरावर खालच्या दिशेने असते. मृदुकाय प्राणी, पाण्यातील सूक्ष्मजीव, कृमी आणि खडकांवरील सेंद्रिय पदार्थ हे त्यांचे अन्न असते. होलोथुरॉइड या वर्ग सुमारे 900 जाती, उदाहरणार्थ सागरी काकडी. या वर्गातील प्राण्यांचे शरीर काकडीच्या आकाराचे स्नायुयुक्त आणि लवचिक असते. शरीराच्या एका टोकाशी मुख असून त्याभोवती अखूड अशा 5 पट्टीत अनेक भुजा असतात. भुजांचा वापर करून सागरी काकडी समुद्र तळावरील गाळ गिळते. या गाळातील सेंद्रिय अंशाचे पचन झाल्यावर उरलेली वाळू शरीराबाहेर फेकली जाते. सागरी काकड्यांचा अन्न म्हणून वापर केला जातो. काही जातींच्या सागरी काकड्यांमधून औषधी द्रव्ये मिळतात. इकिनॉइडिया वर्ग सुमारे 900 जाती. उदाहरणार्थ समुद्री अर्चिन. या वर्गातील प्राण्यांचा आकार गोलकासारखा असतो. त्यांना भुजा नसतात. शरीरावर लांब काटे असून त्यांचा वापर संरक्षण तसंच हालचालीसाठी केला जातो. काट्यांबरोबर शरीराच्या पृष्ठभागावर संदंशिका पेडीसेलेरी हे खास अवयव आढळतात. संदंशिका या तीन जबड्यांच्या पकडीसारख्या असतात. नलिकापादांच्या 10 रांगा असतात. समुद्री अर्चिना व्यतिरिक्त या वर्गात हार्ट अर्चिन, केक अर्चिन हे इतर प्राण्यांचे प्रकार आढळतात. या वर्गातील प्राणी मुख्यतः समुद्री गवत खातात. कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर लागवड केलेल्या समुद्री गवताची समुद्री अर्चिनामुळे हानी झालेली आहे. भारताच्या किनारपट्टीवर समुद्री अर्चिनाचा अन्न म्हणून वापर केला जातो. सागरी अन्नसाखळीत कंटकचर्मी प्राण्यांचा महत्वाचा वाटा आहे. ही नोंद वीणा सागर यांनी लिहिली आहे.